श्रीराम श्री समर्थांच्या मनोबोधातला हा 40वा श्लोक आपण बघतो आहोत. मना पाविजे सर्व ही सुख जेथे अति आदरे ठेविजे लक्ष तेथे विवेके कुडी कल्पना पालटीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आता मगाच्या श्लोकावर झाला मागचा श्लोक. समाधान मिळण्यासाठी आला होता, काय करायला पाहिजे. आता इथं सुखाबद्दल ते म्हणत आहेत. सर्व ही सुख, सर्व सुख, सर्व सुख ह्याचा अर्थसुद्धा आत्मसुख. बाहेर जे सुख आपल्याला मिळतं ते तात्पुरतं असतं, अशाश्वत असतं, नश्वर असतं. ज्या गोष्टीनं आपल्याला काल सुख वाटत असतं त्याच्याने आज सुख वाटेल असं नाही. सकाळी एखादी गोष्ट सुखाची वाटली तरी ती दुपारी वाटेल असं सांगता येत नाही. त्यामुळे सुखाच्या कल्पना त्याच्या सापेक्ष दुःखाच्या कल्पना सारखं बदलतच असतं. पण हे जे सुख आहे, शाश्वत सुख, आत्मसुख, हे मात्र अखंड आहे, अटळ आहे. त्याच्यामध्ये कधीही फरक पडत नाही. काल मी सुखी होतो आणि आज मी दुःखी झालो असं होणार नाही. ज्याला ते एकदा सापडलं, जे त्यांनी धरलं, तो अखंड सुखी असतो. म्हणून संत हे अखंड सुखीच असतात. कशीही बाहेरची परिस्थिती आहो, काही आजूबाजूचं वातावरण असो, त्यांच्या सुखाला कधी तडा जात नाही किंवा सुखाचा भंग झाला असं कधी होत नाही. म्हणून ह्याच्यात ते म्हणत आहेत, मना पाविजे सर्व ही सुख जेथे. ज्या ठिकाणी जेथे तेथे असा शब्द आलेला आहे. ज्या ठिकाणी सर्वच्या सर्व सुख तुला मिळेल हे मना, तुला मिळेल तेथे अति आदरे ठेविजे लक्ष. सुखाचं ठिकाण शोध, बाहेर नाही हे कळलं, पहिल्यांदा कळत नाही. सद्गुरू भेटले, संत भेटले, संत वाङ्मय वाचनात आलं तर कळतं की सुखाचं ठिकाण काही वेगळंच आहे. सुखाचा झरा आत आहे, अखंड वाहतो आहे. कधी तो आटला, संपला असं होत नाही. त्यामुळे जीवाला जर हे सुख पाहिजे असेल तर मनाने काय करायला पाहिजे, तर मनाला सांगतात सर्व सुख जिथे आहे तेथे अति आदरे ठेविजे लक्ष. त्या ठिकाणी तू अत्यंत आदर आणि लक्ष ठेव. आदर हा शब्द महत्त्वाचा आहे. अति आदरे, आदर म्हणजे नुसतंच आपलं बघितलं काय आहे असं नाही आहे. ज्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे त्या ठिकाणाबद्दल, त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात अत्यंतिक पूज्य भाव असला पाहिजे आणि अत्यंत आदराने, नम्रतेनं, प्रेमाने, भावभक्तीपूर्ण अंतःकरणाने तिथं लक्ष ठेवलं पाहिजे. नुसतं सांगितलं एखाद्या ठिकाणी लक्ष ठेवा, यांत्रिक मनुष्य लक्ष ठेवतो तसं नाही आहे. ह्याच्यात अंतःकरण भरून आलं पाहिजे आणि अंतःकरणच तिथं समर्पित झालं पाहिजे. अति आदर आहे. काही ठिकाणी अति नको असं समर्थ सांगतात, अति क्रोध नको, अति काम नको. पण ज्या ठिकाणी हिथं अति झाला तर त्याचा काही त्रास होणारा नाही आहे, व्याप होणारा नाही आहे. हे जितकं असेल तितकं असू दे. भगवंताची भक्ती किती करावी, अति जास्त झाली वाटतं असं होणार नाही. तसं आदर जो ठेवायचा आहे ना तो अति आदर आहे. अति आदराने काय करायचं, लक्ष ठेव. आणि लक्ष ठेवणं ह्याचा अर्थ मन त्या ठिकाणी पाहिजे. समोर आपण पाहत असतो पण मन तिथं जर नसेल तर लक्ष राहत नाही. आपण म्हणतो पाहिलं खरं पण माझ्या काही लक्षात आलं नाही. त्याचं कारण काय झालं, मन गेलं नाही तिथं लक्ष ठेवायला. म्हणून इथं मनाला त्यांनी सांगितलं आहे त्या ठिकाणी अत्यंत आदरपूर्वक ठेवीजे लक्ष तेथे. आणखी काय कर, विवेके कुडी कल्पना पालटीजे. पालटायला सांगितली आहे. बघा शब्द, प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. विवेके, विवेक जागृत आहे का? आत्मानात्म विवेक आहे. व्यवहारात देखील विवेकाने वागावं असा शब्द वापरतो आपण. विचाराने वागावं, विवेकाने वागावं, तसं इथं म्हटलेलं आहे. विवेके, विवेकाचा अनुसंधान ठेवून काय कर, कुडी कल्पना वेड्याव्याकडे ज्या कल्पना असतील त्या वाईट कल्पना त्या पालटी, जे म्हटलं आहे नुसत्या त्या कल्पना काढून टाक म्हणून थांबलेले नाहीत ते. मग काय करायला पाहिजे, कुडी कल्पना जर टाकायची असेल तर चांगली कल्पना तिथं बिंबवली पाहिजे. मन हे असं आहे, व्हेकंट राहत नाही, काही ना काहीतरी कल्पना करतच राहतं. म्हणून वाईट जर घालवायचं असेल तर चांगल्याची कल्पना करावी. नेहमी सांगितलं असतं नामस्मरण करा, नामस्मरण करा, याचा अर्थ काय? अवांतर काहीतरी चिंतन करत बसतात, कसल्या तरी कल्पना, कसल्या तरी विचार, वासना, कामना, त्यापेक्षा चांगल्या धरा. वासनाच धरायची ना वासुदेवाची धर, कामनाच धरायची ना भगवंताची कामना धर. कामना धरणार तू, काही ना काहीतरी धरणार, सोडणार नाहीस. निष्काम असं मन राहिलं असं होत नाही. निर्वासन शब्द आहेत त्याला, असे निर्वासन स्थिती, निष्काम स्थिती अशी राहत नाही. काही ना काहीतरी मनात सुरू आहे. मग ते मनात जर सुरू आहे ना तर ह्याच्याऐवजी हे घे. जसं लहान मुलाला एका हातात वाईट गोष्ट असले ती आपल्याला टाकवायची असेल तर आपण त्याला चांगली गोष्ट दाखवतो, एखादी वस्तू, एखादं खेळणं, म्हणजे ते हातातली वस्तू टाकतं, ते टाकलं की चांगलं त्याच्या हातात द्याय. नुसतं ते टाक म्हटलं तर टाकणार नाही तो. म्हणून मानसशास्त्रच असं आहे त्या तऱ्हेनं की नुसतं एखादी गोष्ट सोड म्हणून ती होणार नाही, मग काय धर हे सांगितलं पाहिजे. म्हणून समर्थांनी अनेक ठिकाणी एखादं सोड म्हणताना काय धरायचं तेही सांगितलेलं आहे. जनी निंदते सर्व सोडवणी द्यावे, दिलं. पुढे जनी वंदते सर्व भावे करावे, ते टाकलं ना मग हे धरायचं. तसं इथं त्यांनी सांगितलं, कुडी कल्पना पालटी जे हे टाकून दे आणि चांगली कल्पना कर, आणि ते करण्यासाठीच मना सज्जना राघवी वस्ती की जे. राघवाच्या ठिकाणी जर तू वस्ती केलीस तर हे सगळं शक्य आहे. तर त्याच्या ठिकाणी जो चित्त बसलेलं असेल, मन बसलेलं असेल, तर त्याच्या ठिकाणी वेडी वाकडी वासना कुडी कल्पना येणारच नाही. म्हणजे देहभावावर आलो, देहबुद्धी बळकट म्हटलं एका ठिकाणी, देहबुद्धी बळकट करून ब्रह्म पाहो गेला धीट. देहबुद्धी धरली आहे आणि ब्रह्माला पाहायला गेला कसं काय सापडणार? आकाशात उड्डाण घ्यायचं आहे, खालनं दोर सोडत नाही आहे, कसं उड्डाण घेणार? शक्य नाही. म्हणून भगवंताकडे जायचं असेल, ऊर्ध्वगती जर जीवाला पाहिजे असेल तर अधोगतीमध्ये जे देहाला बंधन झालेलं आहे आणि अडकून पडला आहे जीव, तिथून सुटला पाहिजे. तो सुटला पाहिजे ह्याचा अर्थ ते टाकलं पाहिजे असं नाही, आसक्ती टाकली पाहिजे. संसारात असतानाच देहाचं सगळी काळजी घ्यायची आहे पण आसक्ती ठेवायची नाही, ममत्व ठेवायचं नाही, त्याचा उपयोग करून घ्यायचा साधन म्हणून काळजी घ्यायची, पण ह्याच्या पलीकडे नाही करायचं. म्हणून मना सज्जना राघवी वस्तिकी जय, मना पावी जय सर्व ही सुख जेथे, अति आदरे ठेवी जे लक्ष तेथे, विवेके कुडी कल्पना पालटी जे, मना सज्जना राघवी वस्तिकी जे. जय जय रघुवीर समर्थ.